रंगभूमी.com च्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. या पॉडकास्टद्वारे तुम्हाला नवनवीन लेख आणि कथा ऐकायला मिळणार आहेत. आजच्या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत आपल्या 4 अंकी लेखाचा 3रा भाग. पहिला आणि 2रा भाग जर तुम्ही ऐकला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मागील 2 भाग ऐकू शकता. तुम्हाला या विविध लेख आणि कथांचा आस्वाद घ्यायचा असेल तर रंगभूमीच्या फेसबुक पेजला लाईक करायला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हालाही वेगवेगळ्या कथा आणि लेख आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर त्याबद्दल आम्ही एपिसोडच्या शेवटी माहिती देणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. सादर आहे अभिषेक महाडिक लिखित नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे. अंक 3. काहीतरी खाडकन पडल्याचा आवाज झाला आणि माझी तंद्री भंगली. मी त्वरेने कपडेपटाच्या खोलीतून बाहेर आलो. बाहेर येताना गडबडीत सर्व उघडलेल्या पेट्या बंद करायला मात्र विसरलो. रंगपटाच्या खोलीजवळ आल्यावर त्या हृदयाची स्पंदने मला अधिक तीव्रतेने जाणवू लागली होती. हळूच पावले टाकीत मी रंगपटाच्या खोलीत प्रवेश केला. डाव्या बाजूला मोठाले आरसे, टेबल, खुर्च्या ठेवलेल्या होत्या. मेकअपचं सगळं सामान तिथेच टेबलवर अस्ताव्यस्त पडलेलं होतं. इकडे तिकडे पाहताना जमिनीवर रंगाची एक पेटी पडलेली दिसली. बहुतेक तिच्याच पडण्याचा आता आवाज झाला. रंग म्हणजे कलाकाराचं आभूषण, ज्याच्याशिवाय तो पूर्ण नसतो. पण त्या पेटीतील रंगांनी आता कृष्णधवल रूप धारण केले होते. हृदयाची तीव्र ऐकू येणारी स्पंदने आता पुन्हा धूसर अस्पष्ट ऐकू येत होती. जमिनीवर पडलेले काही टिश्यू पेपर उचलायला मी खाली वाकलो तर कोणीतरी डोक्यावर हात ठेवल्याचा भास झाला. मी दचकलो. वर पाहिले तर जवळपास कोणीही नव्हते. तो स्पर्श ओळखीचा वाटला. त्यात मायेची जाणीव होती. ज्येष्ठांच्या आशीर्वादाचे मोठेपण होते. व्हॅक्युम क्लीनर नाटकाच्या प्रयोगानंतर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ मामांना वाकून केलेला नमस्कार किंवा झुंड पाहिल्यावर ज्येष्ठ नेपथ्यकार दिग्दर्शक प्रदीप मुळे यांना केलेल्या नमस्काराची आठवण अचानकपणे त्या क्षणी झाली होती. तो आशीर्वाद आयुष्यातला त्यांच्यासोबतच तो एक क्षण आता या भीषण शांततेत मला लखपणे आठवत होता. उजव्या बाजूला असलेल्या आसन व्यवस्थेकडे लक्ष गेले तर तिथे त्या खोलीतील माझ्या अनेक आठवणी ओळीने एका बाजूला बसल्या आहेत असे भासत होते. नाटकाचा प्रयोग झाला की इथेच येऊन अनेकदा भारावलेल्या मनाने, कधी कधी निशब्दपणे मी अनेकदा खूप व्यक्त झालो आहे. मग कलाकाराशी किती जवळची ओळख वगैरे सगळं बाजूला ठेवून त्या क्षणी आपल्यासमोर एक कलाकार उभा आहे. आपण एक नाट्यरसिक आहोत आणि आताच पाहिलेल्या नाटकाबद्दल आपण त्याच्याशी बोलतोय ही भावना मन आनंदून टाकणारी होती. अनेक ज्युनियर सिनियर कलाकारांशी अगदी 2 सुद्धा साधलेला संवाद आज मला दीर्घकाळ मिळालेल्या सहवासाचे सुख देत होता. त्या ठिकाणी लाजत बुजत फक्त एक फोटो काढायला येणारा प्रेक्षक त्याला मिळणाऱ्या 4 अलौकिक क्षणांचा भुकेला असतो. आपण ज्यांना मालिका सिनेमांमध्ये पाहतो त्यांचे काम प्रत्यक्ष पाहिल्यावर त्यांच्याजवळ उभं राहून 2 बोलता यावं ही वेडी अभिलाषा बाळगून अनेक जण तिथे येतात. मला वाटतं नाटक संपल्यावर प्रत्येकाने भेटून आपला थोडक्यात अभिप्राय जरूर द्यावा, ज्या योगे नाटक प्रेक्षक सापेक्ष होतं असं मला वाटतं. आजचा प्रेक्षक जाणकार आहे, त्याला रंगभूमीकडून खूप अपेक्षा आहेत. एखादं नाटक पाहिलं की आजही ज्याच्या मनात बॅकस्टेजला येऊन कलाकारांशी बोलण्याची एक आठवण म्हणून फोटो काढण्याची इच्छा असते तोच खरा नाट्यरसिक आहे. त्या एका खोलीत कित्येक लोकांना जगावेगळे आनंद मिळाले असतील. कोणी आपल्या आवडत्या कलाकाराच्या हातावर टाळी देत भरपूर हसलं असेल तर कोणी भावनाविवश होत एखाद्याच्या मिठीत रडलं असेल. कोणी मैत्रीपूर्ण भावनेने एखाद्याला घट्ट मिठी मारली तर कोणी मायाळू आईवडिलांसारखे आशीर्वाद दिले असतील. तिथला एक एक कोपरा, एक एक आठवण साठवून पावन झाला आहे. पण या आठवणीतल्या गोड रंगांचे रूपांतर आता या बेरंगी दुनियेत झाले होते ह्याची जाणीव मला चिमटा काढून भानावर आणत होती. तिथल्या आठवणी, गप्पा, किस्से सगळं काही चिरकाल त्या खोलीतच मी साठवून ठेवलं आहे, ज्याचं नाट्यगृह माझ्याकडून कधीच कोणतं भाडं घेऊ शकत नाही. माझ्यासारखे असंख्य असतील या जगात ज्यांना त्या इवलाशा वास्तूत लाख मोलाच्या आठवणी मिळाल्या असतील. आता मात्र मी तिथून घाईने निघून बाहेर आलो, कारण भूतकाळात जास्त रमलो तर वर्तमानातील वास्तव मला असह्य होईल असे वाटले आणि मी तिथून बाहेर पडलो. मागील बाजूनेच नाट्यगृहाबाहेर पडण्यासाठी मी पुढे निघालो तर उजव्या बाजूला स्त्रियांची रंगपटाची खोली होती. तिचा दरवाजा अर्धवट उघडा होता. मी आजवर कधीच त्या खोलीत प्रवेश केला नव्हता आणि आजही प्रवेश न करताच तिथूनच दरवाजा बंद करून मी पुढे निघालो. शेवटी मुख्य इमारतीमधून बाहेर पडताना डाव्या बाजूला थेट रंगमंचावर जाण्यासाठी एक प्रवेश होता, तिथेच थांबलो. इथूनच प्रयोग संपला की नेपथ्याची नेआण होत असते. एकीकडे प्रेक्षकांचे लोंढे मेकअप रूमकडे जात असताना दुसरीकडे ही आवरावर सुरू असते. त्यात 7 प्रयोग संपवून पुन्हा 8:30 असेल तर मात्र अधिकची धावपळ पाहायला मिळते. त्या क्षणी मनात घालमेल का होती कळतच नव्हतं. दार उघडूया की नको अशी शंका मनात येत होती. अखेर दारापाशी बळेबळेच गेलेल्या हातांनी ते दार ओढलं तर आत अजूनही अंधारच होता. नेपथ्यहीन रंगमंच युगांत नाटकामधील भकास धरण गावासारखा वाटत होता. मात्र त्या भयान अंधकारातही मंदपणे मला संगीत देवबाभळीतील ज्येष्ठ गायक आनंद भाटे यांच्या स्वरांची गुंज ऐकू येत होती. अजूनही माझा रंगमंच जिवंत आहे. संगीताचे स्वर तिथेच घुमत आहेत. त्याला अजूनही पुन्हा उजळण्याची आस आहे. या शाश्वतीने निश्वास टाकत मी दार बंद केले आणि तेथून निघालो क्रमशः पुढे. तर हा होता आपल्या लेखाचा 3रा भाग. घर बसल्या रंगभूमीची होणारी ही खुमासदार सफर तुम्हाला आवडतीये ना? आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत जरूर शेअर करा. एपिसोडच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमचे लेख व कथा आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर रंगभूमी.com नक्की भेट द्या. रंगभूमी.com आम्ही नुकतंच एक नवीन सदर इंट्रोड्यूस केलं आहे ज्याचं नाव आहे साहित्य सहवास. या सदरामध्येच आम्ही एक फॉर्म दिला आहे, तो फॉर्म भरून तुम्ही तुमचे लेख व कथा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. चला तर मग भेटूया आपल्या लेखाच्या 4th आणि शेवटच्या अंकासोबत पुढील एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.